श्रीमद्भागवत महापुराणम् एकादशस्कन्धः अथ नवमोऽध्यायः। ब्राह्मण उवाच, परिग्रहो हि दुःखाय यद्यत् प्रियतमन्नृणाम् अनन्तं सुखमाप्नोति तद्विद्वान् यस्त्व केचनः सामिशङ्कुररै जग्नुर्बलिनो ये निरामिषाः तदामिषं परित्यज्य ससुखं समविन्दत। न मे मानावमानौस्तो न चिन्ता गेहपुत्रिणाम् आत्मक्रीड आत्मरतिर्विचरामीह बालवत् द्वावेव चिन्तया मुक्तौ परमानन्द आप्लुतौ। यो विमुग्धो जडो बालो यो गुणेभ्यः परं गतः क्वचित् कुमारी त्वात्मानं ऋणानां गृहमागतान् स्वयन्तानर्हयामास क्वापि यातेषु बन्धुषु तेषामभ्यवहारार्थं शालीन् रहसि पार्थिव अवघ्नन्त्या प्रकोष्ठस्थाश् चक्रुशङ्खास्वनं महत् सा तज्जुगुप्सितं मत्वा महती व्रीडिता ततः बभै जैकैकशशङ्खान् द्वौ द्वौ पाण्योरशेषयत् उभयोरप्यभूद्घोषो यवघ्नन्त्यास्म शङ्खयोः तत्राप्येकन्निरभिद देकस्मान्नाभवध्वनिः अन्वशिक्षमिमन्तस्या उपदेशमरिन्दम लोकाननुचरन्नीताल्लोकतत्त्वविवित्सया वासे बहूनां कलहो भवेद्वार्ताद्वयोरपि एक एव चरेत्तस्मात् कुमार्या इव कङ्कणः मन एकत्र संयुज्या जितश्वासो जितासनः वैराग्याभ्यासयोगेन द्रियमाणमतन्वितः यस्मिन्मनो लब्धपदं यदेतच् शनैश्शनैर्मुञ्चति कर्म रेणून् सत्त्वेन वृद्धेन रजस्तमश्च विधूय निर्वाणमुपैत्य ದೈವಮಾತ್ಮನ್ಯವರುದ್ಧಚಿತ್ತೋ ನ ವೇದ ಕಿಂಚಿತ್ ಬಹಿರಂತರಂ ವಾ ಯಥೇಷು ಕಾರೋ ನೃಪತಿಂ ವ್ರಜಂತ ಮಿಷೌ ಗತಾತ್ಮ ನ ದದರ್ಶ ಪಾರ್ಶ್ವೇ ಏಕಚಾರ್ಯನಿಕೇತಸ್ಯಾದಪ್ರಮತ್ತೋ ಗುಹಾಶಯಃ ಅಲಕ್ಷ್ಯಮಾಣಾಚಾರೈರ್ಮುನೈರೇಕೋಲ್ಪಭಾಷಣಃ ಗೃಹಾರಂಭೋತಿ ದುಃಖಾಯ ವಿಫಲಶ್ಚಾಧ್ರುವಾತ್ಮನಃ ಸರ್ಪಃ ಪರಕೃತಂ ವೀಷ್ಮ ಪ್ರವಿಶ್ಯ ಸುಖಮೇಧತೆ ಏಕೋ ನಾರಾಯಣೋ ದೇವಃ ಪೂರ್ವಸೃಷ್ಟಂ ಸ್ವಮಾಯಯಾ ಸಂವೃತ್ಯ ಕಾಲಕಲಯಾ ಕಲ್ಪಾಂತ ಇದಮೀಶ್ವರಃ ಏಕ ಏವಾದ್ವಿತೀಯೋ ಭೂದಾತ್ಮಾಧಾರೋಖಿಲಾಶ್ರಯಃ ಕಾಲೇನಾತ್ಮಾನುಭಾವೇನ ಸಾಮ್ಯನ್ನೀತಾಸು ಶಕ್ತಿಷು ಸತ್ವಾದಿಷ್ವಾದಿಪುರುಷ ಪ್ರಧಾನ ಪುರುಷೇಶ್ವರಃ ಪರಾವರಾಣಾಂ ಪರಮ ಆಸ್ತೆ ಕೈವಲ್ಯ ಸಂಹಿತಃ ಕೇವಲಾನುಭವಾನಂದ ಸಂದೋಹೋ ನಿರುಪಾಧಿಕಃ ಸ್ವಮಾಯಾಂ ತ್ರಿಗುಣಾತ್ಮಿಕಾಂ ಸಂಕ್ಷೋಭಯನ್ ಸೃಜತ್ಯಾದೌ ತಯಾ ಸೂತ್ರಮರಿಂದಮ ತಾಮಾಹುಸ್ತ್ರಿಗುಣವ್ಯಕ್ತಿಂ ಸೃಜಂತೀಂ ವಿಶ್ವತೋ ಮುಖಂ ಯಸ್ಮಿನ್ ಪ್ರೋತಮಿದಂ ವಿಶ್ವಂ ಯೇನ ಸಂಸರತಿ ಪುಮಾನ್ ಯಥೋರ್ಣನಾಭಿರ್ಹೃದಯಾದೂರ್ಣಾಂ ಸಂತತ್ಯ ವಕ್ರತಃ ತಯಾ ವಿರುತ್ಯ ಭೂಯಸ್ತಾಂ ಗ್ರಸೇತ್ಯೇವಂ ಮಹೇಶ್ವರಃ ಯತ್ರ ಯತ್ರ ಮನೋ ದೇಹಿ ಧಾರಯೇತ್ ಸಕಲಂ ಧಿಯಾ ಸ್ನೇಹಾದ್ ದ್ವೇಷಾದ್ ಭಯಾದ್ ವಾಪಿ ಯಾತಿ ತತ್ತತ್ ಸ್ವರೂಪತಾಂ ಕೀಟಪೀಶಸ್ಕೃತಂ ಧ್ಯಾಯನ್ ಕುಡ್ಯಾಂತೇನ ಪ್ರವೇಶಿತಃ ಯಾತಿ ತತ್ಸಾತ್ಮತಾಂ ರಾಜನ್ ಪೂರ್ವರೂಪಮಸಂತ್ಯಜನ್ ಏವಂ ಗುರುಭ್ಯ ಏತೇಭ್ಯ ಏಷಾ ಮೇ ಶಿಕ್ಷಿತಾ ಮತಿಃ ಸ್ವಾತ್ಮೋಪಶಿಕ್ಷಿತಾಂ ಬುದ್ಧಿಂ ಶೃಣು ಮೇ ವದತಃ ಪ್ರಭೋ ದೇಹೋ ಗುರುರ್ಮಮ ವಿರಕ್ತಿ ವಿವೇಕ ಹೇತುರ್ ಬಿಭ್ರತ್ಸ್ಮ ಸತ್ವ ನಿಧನಂ ಸತತಾರ್ತ್ಯುದರ್ಕಂ ತತ್ವಾನ್ಯನೇನ ವಿಮೃ पश्यामि यथा तथापि पारक्यमित्यवसितो विचराम्यसङ्गः जायात्मजार्थ पशुवृत्य गृहाप्तवर्गान् पुष्णाति यत्प्रियचिकीर्षुतया वितन्वन् स्वान्ते सकृच्छ्रमवरुद्धधनस्तदेहस् सृष्ट्वास्य बीजमवसीदति वृक्षधर्मा जिह्वैकतो मुमपकर्षति कर्हि तर्षा शिश्नोन्यतस्त्वगुदरं श्रवणं कुतश्चित् घ्राणोन्यतश्च पलदृक् क्वच कर्म शक्तिर्बह्व्यस्त पत्न्य इव गेह पतिं लुनन्ति सृष्ट्वा पुराणि विविधान्यजयात्मशक्त्या वृक्षान् सरीसृपपशून् खगदंशमत्स्यान् तैस्तैरतुष्टहृदयः पुरुषं विधाय ब्रह्मावलोकधिषणं मुदमापदेवः लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसम्भवान्ते मानुष्यमर्थदमनित्यमपीह धीरः तूर्णं यतेतनपतेदनुमृत्यु यावन् निःश्रेयसाय विषयः खलु सर्वतः स्यात् एवं सञ्जातवैराग्यो विज्ञानालोक आत्मनि विचरामि मही संगो नहं कृतिः न येकस्माद्गुरोर्ज्ञानं सुस्थिरं स्यात् सुपुष्कलम् ब्रह्मैतदद्वितीयं वै गीयते बहुधर्षिभिः श्रीभगवानुवाच इत्युक्त्वा स यदुं विप्रस्तमामन्त्र्य गभीरधीः वन्दितोऽभ्यर्थितो राज्ञा ययौ प्रीतो यथागतम् अवधू च श्रुत्वा पूर्वेषान्नः स पूर्वजः सर्वसङ्गविनिर्मुक्तः समचित्तो बभूवः इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे नवमोऽध्यायः।